हेलो मैम, गुड इवनिंग. सुनील बोलते हैं परांशु स्किन्स बोल. तुमचा नंबर मला मॅजिक ब्रिक्स वरून आला होता. ऍक्च्युली आय थिंक तुम्ही काही प्रॉपर्टी पाहतात युनिटच्या प्रोजेक्टसाठी किंवा फॉरेस्टसाठी, बरोबर ना? येस मॅम. तर कुठला चालतो फॉरेस्टला? आपला ऍक्च्युली आहे याच्यामध्ये गुगावमध्ये एव्हरग्लिप्स म्हणून आपला एक क्लस्टर आहे त्याच्यामध्ये. तिथं आपल्याला 1 BHK मिळू शकेल. तुमचं काय रिक्वायरमेंट आहे? 1 की 2 BHK? नाही, 1 के